तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी उषा नाईक. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत
ऍक्शन.
मला सांगा, तुमचं हे डान्स मधलं टॅलेंट कोणी ओळखलं आणि तुम्ही कधी आपला पहिला परफॉर्मन्स दिला?
हा, मी चांगली डान्सर आहे वगैरे बऱ्याच लोकांना माहिती होतं. म्हणजे धारवाड, अंकोलगा, हुबळी वगैरेपर्यंत माझं बरंच नाव होतं त्यावेळेला. मी एक 8वीत काहीतरी होते आणि बेबी चंद्रगिरी म्हणून, म्हणजे लीला चंद्रगिरी, जे भालजी पेंढारकरांची मिसेस ज्या होत्या, त्या आता कालवश झाल्या, त्यांच्या मिसेस आणि बेबी चंद्रगिरी ह्या चुलत बहिणी होत्या. आणि बेबी चंद्रगिरी या बेळगावला राहत होत्या आणि आमच्याशी खूप त्यांचे जवळचे संबंध. आणि संगीत नाटकामधला एक ग्रुप होता, शंकरराव सरनाईक म्हणजे अरुण सरनाईकांचे वडील, आणि तो ग्रुप म्हणजे गोव्याची नाटकं करणारी कोल्हापूरचे नाना जोशी, त्यांच्या मिसेस वगैरे, तो एक ग्रुप होता संगीत नाटकाचा. आणि त्यामुळे मला मराठी नट म्हणजे दोन तीनच, एक अरुण सर नाईक, जयसी गडकर आणि सुनोचना, तीनच नट असं म्हणून लहानपणापासून माहिती होतं. तर तेव्हा त्यांनी मला बघितलं होतं अरुण सर नाईकने, डान्स चांगली मुलगी आहे, चांगली हुशार आहे, डान्सर चांगली आहे, असं त्यांच्या एक डोक्यात होतं. आणि अशामध्ये सडनली बेबी चंद्रगिरीच्या असं ऐकण्यात आलं की भालजी पेंढारकर एक नवीन चित्रपट करतात आणि एक लहान मुलगी, त्यांना फार वयाने मोठी नको पण पाहिजे. आणि त्यांना असं वाटतं की हिला आपण बघूया, आईची आईची इच्छा, पण ही पण मुलगी चांगली म्हणून मला भालजी पेंढारकरांच्या घरी आम्ही आलो. आम्ही राहिलो लीलाताईंच्याकडे, तेव्हा माधवीताई पण होत्या, म्हणजे मी लहानच होते, 8वी 9वीत काहीतरी होते. आणि मला साडी वगैरे काय नव्हतीच, नेस मी खूप बारीक आणि बाबा मला भेटा बघायला येणार होते, तर माधवीताईनी मला साडी वगैरे नेसून बाबांसमोर उभी केली होती. माधवी देसाई, म्हणजे केवढं माझं भाग्य, म्हणजे लहानपण पण मला अशा लोकांचे, मला हात लागले, अशा लोकांचे मला आशीर्वाद मिळाले, कारण पुढं काहीतरी माझं होणार होतं असंच काहीतरी असावं. आणि मग बाबा म्हणाले, खूप लहान आहे, खूप छोटी आहे, हिला काहीच म्हणजे, आणि कारण सिनेमा काय, नाटक किंवा काय, त्यातलं मला काहीच गंध नव्हतं. आणि ती खूप लहान आहे, खूप अजून तब्येतीने पण फार किरकोळ आहे, जरा 2 वर्ष जाऊ देत, मग आपण नक्की हिला चान्स देऊ, असं म्हणाले. अरुण सरनाईकांच्या ते डोक्यात होतं की हिला काहीतरी चान्स मिळाला पाहिजे, ही चांगली मुलगी आहे डान्सर. मग एक शो होता काहीतरी लावण्यांचा असा सारखा, संगीतकार लक्ष्मणराव बेळेकरांनी काहीतरी काढला होता. मग तर अरुण सरनाईकने सांगितल्यामुळे त्यांनी मला बेळगाववरून बोलवलं आणि मला लावणी नाचायला सांगितलं. मला तर लावणी डान्स म्हणजे काय, कसला लावणी असतो, मी कधी ऐकून पण माहिती नव्हतं, ना मी कधी बघूनही माहिती नव्हतं. मला येई ना काहीच करायला, म्हणजे मी बेसिकली भरतनाट्यम शिकलेली 4-5 वर्ष, परत त्याच्यानंतर मी कथ्थक शिकलेली, माझा डान्स ठेवायचे बेळगावकर सगळे. आणि असं असताना मला येत नाही म्हणाले, आणि ते ढोलकी वाजवणारे, परत पेटी वाजवणारे सगळे उठले, आम्हाला नाचता येत नाही असं. आणि मला ते खूप इन्सल्टिंग झालं आणि खूप मला वाईट वाटलं की तबलावरती वाटेल तशी नाचणारी मुलगी आणि मला येत नाही म्हणाले, मला नाचायला येत नाही. मी वडिलांकडे हट्ट धरला, कसला तो लावणी डान्स मला शिकायचा आहे, मला कसाही येत नाही, मला आला पाहिजे. आणि मग आम्ही लावणी डान्स शिकण्यासाठी म्हणून आम्ही कोल्हापूरला आलो.
हा,
त्यावेळेला मला वाटतं 79 काहीतरी मी आले, 9वीत होती काय किंवा 8वी असं काहीतरी माझं लास्ट इयर वगैरे असं होतं, तेव्हा मी आले. पण लावणी डान्स असं शिकायला मिळतच नव्हतं, असं काही क्लासेस नव्हते किंवा काय नव्हते. मग ज्यांच्यावर एक नकळत आमची ओळख होती, म्हणजे आम्ही स्टुडिओत जाणार होतो, आम्ही बऱ्याच मुली तिकडे डान्सला जाणार आहोत, येणार आहेस का तू बघायला? मी म्हटलं ठीक आहे, मी येते. अशा पद्धतीने मी शांतिकेन स्टुडिओत गेले आणि तिथे सगळ्या मुली डान्स करत होत्या आणि जयसी गडकर आणि अरुण सरनाईकांचं ते गाणं होतं. आणि अरुण सरनाईकने मला बघितलं, तू अगं तेवढी चांगली डान्सर, नाही मला लावणी शिकायची आहे म्हणून मी आले, असं मी त्यांना म्हणाले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणाले. सर रंजन मास्तर होते, ते म्हणाले की उभी राहतेस तू, डान्स शिकते ना, तुला येतो ना. बऱ्याच जुन्या जाणत्या मुली होत्या आणि मी नवीन, त्यामुळे मला मागे उभं केलं. तेवढ्यात केवढा डान्स बसलाय, केवढी झाली रिहर्सल बघायला, म्हणून जयसी गडकर, अरुण सरनाईक आणि अनंत माने असे आले. मी मागे होते, ते मागे कोण आहे रे मुलगी? म्हटलं मी नवीन आहे. हो का, उभी राहा जरा, कथकला जो थाट बांधून असं उभं राहण्याची पद्धत आहे तशी मी उभी राहिले. त्या मुलीला इकडे या, कशी उभी राहिले बघा मुलगी, काय नजाकत आहे बघा मुलगीच, हे असं उभं राहायला पाहिजे. मला मग पाठीमागे जी उभी होती ना, ते एकदम मला पुढे आणून उभं केलं. ही जशी करते ना तसं नजाकतीने करा म्हटलं, अशी सुरुवात झाली. आणि मी त्या डोंगरचे मेहनत चित्रपट होता, शेवटचं शूटिंग चाललं होतं, शेवटचं डे होता त्यांचा शूटिंगचं, शेवटचं ते गाणं होतं. आणि त्या अशा पद्धतीने मी ग्रुप डान्समध्ये गेले, अशा पद्धतीने मी या चित्रपट सृष्टीमध्ये आले.
शाळेमध्ये तुम्ही भयंकर हुशार होतात असं तुम्ही आता म्हणालात. तुम्हाला कोणता विषय आवडायचा?
केमिस्ट्रीच्या साईडची विद्यार्थिनी होते, म्हणजे सायन्स साईडची होते, आणि मी अतिशय हुशार होते. शाळेमध्ये आदर्श विद्यार्थिनी म्हणून माझा गौरव केला गेलेला आहे. कॉलेजमध्ये पण मला स्कॉलरशिप होती, पण आई वडिलांना असं वाटत होते ही खूप जर शिकली तर ही डान्स करायला उभी राहणार नाही, असं काहीतरी जुन्या विचाराचं ते असं काहीतरी होतं. त्यामुळे मग ही सिनेमात वगैरे काम करायला नाही म्हणणार, शिकले शिक्षण घेतल्या की मुली नाही म्हणतील ना, कमीपणा वाटेल तिला, म्हणून मला शिकवलं नाही. आणि मग असं झालं की मला तुम्ही नाही शिकवणार तर मग मला याच्यातच तुम्ही घाला, सिनेमातच आपण जाऊया, असं करत करत मग मी पाठीमागे ग्रुप डान्स, मग त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट व्हायचे. आणि माझ्या सुदैवानी बऱ्याच चित्रपटांचे डान्सेसचं शूटिंग राहिलेलं होतं, त्यामुळे मला एक 7 ते 8 महिने मला इतकं काम मिळालं, इतकं काम ह्या स्टुडिओत नाही त्या स्टुडिओत, त्या स्टुडिओत नाही असतो, प्रत्येक डान्समध्ये मी आहेच. मग मग ती उषा चव्हाण असू दे, मग मंजू साळवी असू दे, किंवा उमाताई असू देत, नाही तर कोणी असू दे, जेसी गडकर असू दे, मला त्या डान्समध्ये मला घ्यायचीच. कारण मी मग मी त्या सरांना मी रंजमासा झाले की मला तुम्हाला असिस्टंट म्हणून पण मला घ्या, माझ्या वडिलांनी सांगितलं जे हिरोईनला तुम्ही दाखवणार ना ते माझी मुलगी शिकेल, आणि मग ते तुम्हाला दाखवताना माझी मुलगी दाखवेल, म्हणजे असं सगळंच माझ्या मुलगीला शिकायला पण मिळेल. आणि मेहनत करण्याची माझी इच्छा असल्यामुळे हिरोईनचा डान्स पण मी शिकून घ्यायची. आणि मग त्या आल्या की मी त्यांना ते असिस्टंट म्हणून मी त्यांना ते दाखवायचे, पण मला फक्त ग्रुपचे पैसे मिळायचे. मला वाटतं कधी 25 रुपये मिळायचे पर डे, कधी 35 रुपये मिळायचे, असं मिळायचे.
पण कधी कोणती खोडी केलेली आठवते का?
मी कधी खोडी करायला मला कधी वेळ मिळालाही नाही. तशी आमची परिस्थिती खूप डाऊन होती, घरची परिस्थिती, त्यामुळे कुठे जाणं, पिकनिकला जाणं किंवा काय जाणं, की आई म्हणायची एवढे पैसे भरायला लागणार आहेत, खूप आमची परिस्थिती वाईट होती. म्हणजे कधी कधी मी डान्स क्लासमध्ये एखादा डान्स करायची, किंवा कोणीतरी गेस्ट आले, किंवा आता बाबा मुलीला नवीन डान्सला क्लासला घालणार आहे, तर त्यावेळी मला सर सांगा उषा एवढा एवढा आयटम करून दाखव, म्हणजे ती नवीन मुलगी क्लासमध्ये येईल हे माझा डान्स बघून. मग त्यावेळेला ते बघायचे, कधी कधी कौतुक करायचे मला, माझ्या हातावर 10-20 रुपये ठेवायचे बक्षीस म्हणून. म्हणजे कधी कधी ते 10-20 रुपये सुद्धा मी आईला आणून द्यायचे, त्यावेळेला आई जाऊन आमटी वगैरे विकत आणायचे, मग आम्ही जेवायचो वगैरे, असेही दिवस होते आमचे. म्हणजे खूप लहानपणापासून मी काही ना काहीतरी मिळवून आईला दिलेलंच आहे, म्हणजे असं नव्हतं झालं कधी. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमुळे मला कधी पिकनिकला जायला मिळालं नाही, मला कधी फार खेळायला मिळालं नाही, आणि माझं डान्समध्ये मी सगळं विसरून जायचे आयुष्यातलं. जोपर्यंत मला थोडं समजायला लागलं तोपर्यंत मी 14-15 वर्षाचे असताना मी या इंडस्ट्रीमध्ये आले, ग्रुप डान्सर म्हणून आले. त्यामुळे पुढे मला कधी खेळणं किंवा एखाद्या वेगळ्या आयुष्यातला प्रकार बघणं किंवा कुठला तरी बालपणातला अनुभवणं असं कधी मला नाही झालं, नाही झालं.
थोडक्यात तुमचं बालपण हरवल्यासारखंच तुम्हाला वाटतंय तर, म्हणजे खेळ खोड्या आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडस दूर, पण आधीच मॅच्युरिटी वागावं कदाचित तुम्हाला लागलं. 93.5 रेड एफएम बजाती रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.